दुसरे राजे अध्याय 19। हे ऐकून राजा हिचकियाने त्याच्या अंगावरची वस्त्रे फाडली आणि गोंडताट घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला। त्याने आपला कारभारी एल्याकीम व चिटणीस शेबना आणि वडीलधारे याजक यांना गोंडताट पांघरलेले असे अमोजाचा मुलगा यशया या संदेशाकडे पाठवले। ते यशयाला म्हणाले, हिचकिया म्हणतो, हा संकटाचा मानहानीचा व धिक्काराचा दिवस आहे। मूल जन्माला येत आहे, पण प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे। परमेश्वर तुझा देव कदाचित रबशाकेचे सगळे शब्द ऐकेल। त्याचा स्वामी अशुराचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे आणि जी वचने परमेश्वर तुझा देव याने ऐकली आहेत त्यांचा कदाचित तो निषेध करील। म्हणून जे शेष राहिले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा। तेव्हा हिजकिया राजाचे सेवक यशयाकडे गेले आणि यशया त्यांना म्हणाला, तुझ्या स्वामीला हा निरोप दे की परमेश्वर असे म्हणतो, माझ्यासाठी जे अपमानकारक उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरून जाऊ नका। पहा, मी आता त्याच्यात एक आत्मा घालीन आणि तो वर्तमान ऐकून स्वदेशी परत जाईल आणि आपल्या देशातच त्यास तलवारीने मरण येईल असे मी करणार। नंतर रबशाके परत गेला तेव्हा त्यास अश्शूरचा राजा लिबनाविरुद्ध लढाई करताना आढळला, कारण तो लाखीशाहून निघून गेला असल्याचे त्याने ऐकले। मग कुशाचा राजा तिराका आपल्याशी लढायला येत आहे असे सनेरीब याने ऐकले। तेव्हा त्याने राजा हिजकियाकडे पुन्हा दूताकरवी निरोप पाठवून म्हटले, यहुदाचा राजा हिजकियाला तुम्ही सांगा, तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो। अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे। आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले, तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही, त्या राष्ट्राच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही, माझ्या पूर्वजांनी त्यांची धूळदान केली। गोजान, हरान, रेसफ आणि तलस्तरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले। हमात, अर्पद, सफरवाईम, हेना आणि इव्वा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुराळा उडाला आहे। हिचकियाने जासुदांच्या हातातून पत्र घेऊन ते वाचले। मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले। परमेश्वराची प्रार्थना करून हिचकिया म्हणाला, परमेश्वर देवा, करुबांच्या वर राजासनी बसणारा तूच इस्रायलाचा देव आहेस। पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस। आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस। परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक, आपले डोळे उघड आणि हे पत्र पहा। सनेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पहा। खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पहा। खरोखरच परमेश्वरा, असे घडले आहे, अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली। तिथले दैवत त्याने आगीच्या भक्षस्थानी टाकले, पण ते काही खरे देव नव्हते। मनुष्याने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्त्या होत्या, म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करत्या आल्या। तेव्हा परमेश्वर देवा, आता आम्हास या राजापासून वाचव, म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल। अमोजाचा पुत्र यशया याने हिजकियाला निरोप पाठवला की इस्रायलचा परमेश्वर देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सनेरीब याच्याविषयी तू केलेली गाऱ्हाणी मी ऐकली आहेत। सनेरीब बद्दल परमेश्वराचा असा निरूप आहे. सियोनाच्या म्हणजे यरुश्लेमेच्या कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरुश्लेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते. पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला दुर्भाषण केलेस? तू हे कोणाविरुद्ध बोललास? इस्रायलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास. परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर लबानोनाच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरू आणि उत्तम देवदारू मी मोडीन. लबानोनमध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे. मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नद्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला. तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणे घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे. हे तुझ्या हातून घडले ते माझ्यामुळेच. तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती. तू कधी स्वस्त बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्या विरुद्ध कधी उठतोस ते मला माहीत आहे. माझ्या विरुद्ध तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले, तेव्हा मी आता तुझ्या नाकात व्यसन घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो. मी तुझ्या सहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल, ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाण्यातून उगवेल ते खा. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वतः पेरणी कराल, त्यातून धान्य काढा, द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा. यहुदाच्या घराण्यातील उरल्या सुरल्या लोकांचा वंश वाढेल, कारण काही जण बचावतील. ते यरुश्लेमेतून बाहेर पडतील. सियोन डोंगरातून काही जण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल. अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही. या नगरावर तो बाण सोडणार नाही. आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहराच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही. तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. या नगराचे रक्षण करून त्यास मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करेन. त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्याने अश्शूरांच्या छावणीतली 185,000 माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला. तेव्हा अश्शूरचा राजा सनेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता, तिथे निघून गेला. एक दिवस सनेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्यास तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सनेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरुद्दीन राज्य करू लागला.